आकाशवाणी मुंबई अंकिता आपटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. महाराष्ट्रात पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्य सरकारकडून 31,628 कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा. भुसावळ वर्धा गोंदिया डोंगरगड यासह देशातल्या एकंदर 894 किलोमीटर रेल्वे मार्गावर अतिरिक्त मार्गिका टाकायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या नवी मुंबई विमानतळ मेट्रो 3 अखेरचा टप्पा आणि मुंबई 1 ऍपचं लोकार्पण. ब्रिटनचे प्रधानमंत्री कीर स्टार्मरही उद्यापासून मुंबई दौऱ्यावर. संयुक्त खातेधारकांनाही आता मिळणार यूपीआय सुविधा. आणि जॉन क्लार्क मिशेल डेवोरे आणि जॉन मार्टिनेस यांना यंदाचा भौतिकशास्त्रातला नोबेल पुरस्कार जाहीर. राज्यात पुरामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून राज्य सरकारनं 31,628 कोटी रुपयांचं पॅकेज शेतकऱ्यांसाठी जाहीर केलं आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत याला मंजुरी मिळाली. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
राज्यातल्या एकंदर 68,69,753 हेक्टरवरच्या पिकांचं या पावसामुळे नुकसान झालं असून 29 जिल्ह्यांमधल्या 253 तालुक्यातल्या 2,059 मंडळातल्या शेतकऱ्यांना राज्य सरकार नुकसान भरपाई देणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी मंत्रालयात वार्ताहर परिषदेत हे जाहीर केलं. यापैकी जास्तीत जास्त नुकसान भरपाई दिवाळीच्या आधी देण्याचा प्रयत्न करू असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं.
आपण 65 लाख हेक्टर करता 6,175 कोटी रुपये देण्याचा निर्णय केलेला आहे आणि याच्या व्यतिरिक्त आमच्या शेतकऱ्याला किमान रबीचं पीक घेता आलं पाहिजे, त्याकरता बियाणं असतील किंवा इतर गोष्टींकरता प्रति हेक्टरी अतिरिक्त 10,000 रुपये देण्याचा निर्णय केलेला आहे. त्यामुळे याकरता देखील 6,500 कोटी रुपये आपल्याला लागणार आहेत. जो कोरडवाहूचा आमचा शेतकरी आहे यांना हेक्टरी 18,500 रुपये मिळतील. हंगामी बागायती शेतकरी आहे त्याला 27,000 रुपये हेक्टरी मिळतील आणि बागायती शेतकरी आहे त्याला 32,500 रुपये हे हेक्टरी देण्याचा निर्णय केला आहे.
विहिरी पायाभूत सुविधा पुन्हा उभारण्यासाठी तसंच घरं दुकानं गोठे जनावरांचं नुकसान झालेल्यांनाही अर्थसहाय्य देणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. तसंच खरडून गेलेल्या जमिनीसाठी 47,000 रुपये प्रति हेक्टर रोख नुकसान भरपाई तर 3,00,000 रुपये प्रति हेक्टर इतकी भरपाई मनरेगाच्या माध्यमातून देऊ अशी माहितीही त्यांनी दिली. दुष्काळाच्या तरतुदी इथंही लागू करून त्यानुसार कार्यवाही करू असा पुनरुच्चार फडणवीस यांनी केला.
कुणबी मराठा कुणबी आणि कुणबी मराठा नोंदी असलेल्यांना ओबीसी प्रमाणपत्र देण्याच्या शासन निर्णयाला स्थगिती द्यायला मुंबई उच्च न्यायालयानं आज नकार दिला. या शासन निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर राज्याच्या सामाजिक न्याय विभागानं उत्तर द्यावं असे आदेश मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठानं दिले. गेल्या 2 सप्टेंबर रोजी हा शासन निर्णय जारी झाला होता. भुसावळ वर्धा गोंदिया डोंगरगड यासह एकंदर 894 किलोमीटरच्या रेल्वे मार्गिकांच्या विकासाला केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली. यासाठी एकंदर 24,634 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे अशी माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. भुसावळ आणि वर्धा या दरम्यान 314 किलोमीटरच्या रेल्वे मार्गावरच्या 3 आणि 4 मार्गिकेला तसंच गोंदिया डोंगरगड या 84 किलोमीटरच्या रेल्वे मार्गावरच्या 4 मार्गिकेला यात मंजुरी मिळाली.
भुसावल वर्धा में थर्ड एंड फोर्थ लाइन, यहाँ पे थर्ड एंड फोर्थ लाइन का आज अप्रूवल हुआ है. हावड़ा मुंबई भारत के 6 स्टेट्स को कनेक्ट करने वाला ये कॉरिडोर है. भुसावल से वर्धा अमरावती मूर्तियाजपुर अकोला जलगांव सारी की सारी कनेक्टिविटी इन लाइनों से आती है. 314 किलोमीटर का ये प्रोजेक्ट है. 9,197 करोड़ रुपीज का इन्वेस्टमेंट होगा इसमें और बहुत हाई डिमांड रहती है यहाँ पे पैसेंजर और कार्गो ट्रेन की.
इटारसी भोपाळ बिना दरम्यान 4 मार्गिका तसंच वडोदरा रतलाम दरम्यान 3 आणि 4 मार्गिकेलाही केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्यापासून 2 दिवस मुंबई दौऱ्यावर येत आहेत. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन होईल. डिसेंबरपासून या विमानतळावरून उड्डाणांना सुरुवात होईल. मुंबई मेट्रो 3 आचार्य अत्रे चौक ते कफ परेड दरम्यान अखेरच्या टप्प्यातल्या मेट्रो सेवेलाही प्रधानमंत्री हिरवा झेंडा दाखवतील. त्यामुळे आरे कॉलनी बीकेसी सीएसएमटी चर्चगेट मंत्रालय विधानभवन मेट्रो मार्गिकेनं जोडले जाणार आहेत. मुंबई लोकल मुंबई महानगर परिसरातल्या सर्व मेट्रो मोनो बेस्ट तसंच मुंबई महानगर क्षेत्रातल्या सर्व महापालिका क्षेत्रातल्या बस सेवेचं तिकीट एकाच ऍपवरून काढता येणाऱ्या मुंबई 1 ऍपचं लोकार्पणही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. नागरिकांना विविध मेट्रो बस रेल्वे या मार्गानं टप्प्याटप्प्यानं प्रवास करायचा असेल तरी या सर्व प्रवासासाठी त्यांना स्वतंत्र तिकीटाऐवजी एकच तिकीट या ऍपद्वारे काढता येईल. आयटीआय आणि तंत्रनिकेतनमधल्या लघुकालीन अभ्यासक्रमांनाही प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत सुरुवात होईल.
ब्रिटनचे प्रधानमंत्री कीर स्टार्मर उद्यापासून 2 दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर येत आहेत. स्टार्मर यांची ही पहिलीच भारत भेट आहे. 9 ऑक्टोबर रोजी ते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची मुंबईत भेट घेतील आणि भारत ब्रिटन द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेतील. यावेळी दोन्ही नेते विविध उद्योगांच्या प्रमुखांशीही चर्चा करणार आहेत, तसंच प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवरही त्यांच्या चर्चा होईल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी संवाद साधला आणि त्यांना 73व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. 23व्या भारत रशिया वार्षिक परिषदेसाठी पुतीन भारतात येणार असून त्यांचं स्वागत करायला उत्सुक असल्याचंही मोदी यांनी यावेळी सांगितलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. लाभार्थ्यांना थेट मदत हस्तांतरित केल्यानं गेल्या 11 वर्षात केंद्र सरकारची 4,31,000 कोटी रुपयांची बचत झाली आणि लाभार्थ्यांची संख्या 16 पटींनी वाढली अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज दिली. मुंबईत सुरू झालेल्या ग्लोबल फिनटेक फेस्टच्या उद्घाटन समारंभात त्या बोलत होत्या. गिफ्ट सिटीमधले परकीय चलनाचे व्यवहार तत्काळ पूर्ण व्हावे यासाठीच्या नव्या यंत्रणेचं अनावरण त्यांनी केलं. यापूर्वी या व्यवहारांना 36 ते 54 तास लागत होते. ग्राहकांना सुरक्षितरित्या पैसे हस्तांतरित करता यावे यासाठी सेबी आणि एनपीसीआय यांनी वैध यूपीआय आणि सेबी चेक सुविधा सुरू केल्याची माहिती त्यांनी दिली. याअंतर्गत म्युच्युअल फंडांच्या यूपीआयमध्ये .mf तर शेअर दलालांच्या यूपीआयमध्ये .brk असणार आहे. बँकेत संयुक्त खातं असणाऱ्यांनाही आता यूपीआयचा लाभ घेता येईल. रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर टी रविशंकर यांनी आज ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये या सुविधेचा प्रारंभ केला. कुठल्याही यूपीआय ऍपद्वारे या सुविधेचा लाभ घेता येईल. स्मार्ट ग्लास अर्थात अत्याधुनिक चष्म्यांच्या माध्यमातून आता छोट्या रकमेचे व्यवहार यूपीआयद्वारे करता येतील याची सुरुवातही त्यांनी आज केली. माध्यम आणि मनोरंजन उद्योगात गेल्या 25 वर्षात झालेली प्रगती उल्लेखनीय असून 25,000 कोटी रुपयांवरून हा व्यवसाय 2,50,000 कोटी रुपयांवर गेला असल्याची माहिती केंद्रीय माहिती प्रसारण सचिव संजय जाजू यांनी दिली. मुंबईत रौप्य महोत्सवी फिकी फ्रेम्सचं उद्घाटन करताना ते बोलत होते. जगभरातल्या सिनेरसिकांना भुरळ घालणाऱ्या भारतीय चित्रपटांचा उल्लेख त्यांनी केला. फिकी फ्रेम्स आणि मराठी चित्रपटांमधला संबंध वाढवू असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या परिषदेत दिलं. वेव्स ओटीटी हा मंच सर्व प्रकारच्या भारतीय कंटेंटसाठी सर्वसमावेशक व्यासपीठ आहे अशी माहिती प्रसारभारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी यांनी दिली. उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष CP राधाकृष्णन यांनी आज संसद भवनात राज्यसभेतल्या विविध राजकीय पक्षांच्या गटनेत्यांची बैठक घेतली. सभागृहाचं कामकाज सुरळीत चालावं यादृष्टीनं कमीत कमी व्यत्यय आणि जास्तीत जास्त चर्चा कशी होईल याबाबत या बैठकीत चर्चा झाली. 2025 साठीचा भौतिकशास्त्र क्षेत्रातला नोबेल पुरस्कार जॉन क्लार्क मिशेल देवोरे आणि जॉन मार्टिनेस यांना आज जाहीर झाला. एका चिपच्या मदतीनं क्वांटम भौतिकशास्त्र विषयात त्यांनी केलेल्या महत्वपूर्ण संशोधनासाठी त्यांना हा पुरस्कार दिला जाणार आहे. त्यांच्या कामामुळे क्वांटम कम्प्युटर्स क्वांटम सेन्सर्स आणि क्वांटम क्रिप्टोग्राफी या क्षेत्रांना नवे आयाम मिळाल्याचं द रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेसनं म्हटलं आहे. एकाच आवारात असलेल्या मुलामुलींच्या शाळांचं एकत्रीकरण करण्याचे आदेश राज्य सरकारनं दिले आहेत. याशिवाय इच्छुक असलेल्या कन्याशाळांना सहशिक्षणाच्या अर्थात मुलामुलींच्या एकत्र शाळेत रुपांतरित करायला राज्य सरकार मान्यता देणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार यासंदर्भातला शासन आदेश आज जारी झाला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. महाराष्ट्रात पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्य सरकारकडून 31,628 कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा. भुसावळ वर्धा गोंदिया डोंगरगड यासह देशातल्या 894 किलोमीटर रेल्वे मार्गावर अतिरिक्त मार्गिका टाकायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या नवी मुंबई विमानतळ Metro 3 अखेरचा टप्पा आणि Mumbai 1 लोकार्पण. ब्रिटनचे प्रधानमंत्री कीर स्टार्मरही उद्यापासून मुंबई दौऱ्यावर. संयुक्त खातेधारकांनाही आता मिळणार यूपीआय सुविधा. आणि जॉन क्लार्क, मिशेल देवोरे आणि जॉन मार्टिनिस यांना यंदाचा भौतिकशास्त्रातला नोबेल पुरस्कार जाहीर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.